आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात सुमारे 60% मतदान. उर्वरित टप्प्यांसाठी प्रचार आता शिगेला. पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा. व्हीव्हीपॅट यंत्रांच्या 100% पडताळणीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि कोकणात आज हवामान कोरडं आणि दमट, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान काल काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडलं. काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 59.63% मतदान झाल्याचं निवडणूक यंत्रणेनं कळवलं आहे. बुलडाण्यात 58.45%, अकोला इथं सुमारे 58%, अमरावतीमध्ये 60.74%, वर्धा इथं 62.65%, यवतमाळ वाशिममध्ये 57%, हिंगोलीमध्ये 60.79%, नांदेडमध्ये 59.57%, तर परभणी मतदारसंघात सुमारे 60% मतदानाची नोंद झाली. उन्हाची तीव्रता आणि लग्नाचा मुहूर्त असूनही अनेक ठिकाणी मतदानाचा उत्साह दिसून येत होता. सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. अकोल्यात मतदान केलेल्या नागरिकांना एका खानावळीमध्ये तसंच एका केशकर्तनालयात सवलत देण्यात आली. अकोल्यातच एका डॉक्टरांनी मतदान केलेल्यांना उष्माघात प्रतिबंधक औषधं मोफत दिली. नांदेडमध्ये गुजराती हायस्कूलमधल्या महिला कर्मचाऱ्यांनी संचलित केलेल्या मतदान केंद्रावर फुल देऊन कर्मचाऱ्यांनी मतदारांचं स्वागत केलं. यवतमाळमध्ये एका मतदान केंद्रावर दिव्यांग बांधवांनी झाडाचं रोप देऊन मतदारांचं स्वागत केलं. वाशिम जिल्ह्यातल्या चेतन सेवांकूरच्या दृष्टीबाधित दिव्यांग मतदारांनी ब्रेल चिठ्ठी आणि सहायकाच्या मदतीनं आयुष्यात पहिल्यांदाच मतदान केलं. वाशिम नगरपालिकेच्या घंटागाडीनं मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं. नवमतदार तसंच वयोवृद्ध मतदारांनीही आपलं मतदानाचं कर्तव्य बजावलं. एकंदरीतच लोकशाहीच्या या पर्वात निवडणूक यंत्रणा, मतदार आणि सर्वच घटकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडत योगदान दिलं. बुलढाणा जिल्ह्यातलं हे प्रेरक उदाहरण.
बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनानं निवडणुकीत उत्कृष्ट काम केलं. जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी राबविलेले उपक्रम आणि निवडणुकीच्या कामाबाबत कर्मचाऱ्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम मतदानावर झाल्याचं दिसून आलं. प्रत्येकानं मतदान हे आपलं कर्तव्य समजून करावं असं आवाहन त्यांनी वेळोवेळी केलं होतं. लग्न मुहूर्त असला नवपरिणीत जोडपं आणि सर्व वराडी मंडळींनीही आवर्जून मतदान करावं असं आवाहन निवडणूक यंत्रणेनं सातत्यानं केलं होतं. त्याला प्रतिसाद देत बुलढाणा जिल्ह्यातील प्रतीक्षा आणि संदीप या नवपरिणीत जोडप्यानं लग्नाच्या कार्यक्रमामध्ये मतदानाबाबत जनजागृती केली. त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक वधूवरांनी लग्न बोहल्यावर चढण्यापूर्वीच मतदान केलं. वराडी मंडळींनीही लग्न समारंभाबरोबर लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेत आपला मतदानाचा हक्क बजावला. तर दुसरीकडे जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळी इथल्या मतदान केंद्रावर 5 वाजेसुमारास वादळी वाऱ्यामुळे मतदान केंद्रातील पत्रे उडून जाऊन लाकडी खांब पडले. या दुर्घटनेत कर्मचारी गजान वानखडे हे जखमी झाले. मात्र त्यांनी मतदान यंत्र सुरक्षित ठेवून आपली कार्यतत्परता तसेच कर्तव्याबाबत आपण किती तत्पर आहोत हे उदाहरणादाखल दाखवून दिलं. बुलढाणा जिल्ह्यातली ही दोन्ही उदाहरणं खरोखरच स्तुत्य आणि अनुकरणीय आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर आणि माढा मतदारसंघात येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. काल पहिल्याच दिवशी सोलापूर लोकसभेसाठी 606 तर माढा लोकसभेसाठी 609 मतदारांनी गृहमतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. तपोवन मैदानावर संध्याकाळी 5 वाजता ही सभा होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळचं मतदान हे भाजपासाठी नसून भारताला सर्वोच्च पदावर पोहोचवण्यासाठी असल्याचं ते म्हणाले. फडणवीस यांनी काल पेणमध्येही महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिर्डीमध्ये शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. लोकसभेच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे, त्यामुळे ते काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर कालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांच्यावर टीका होत आहे, असं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. व्हीव्हीपॅट यंत्रांच्या सर्व चिठ्ठ्यांची म्हणजेच 100% पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या पीठानं हा निर्णय दिला. निवडणूक आयोगानं दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारावर न्यायालयानं हा निर्णय दिला. मात्र सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दोन निर्देश दिले. त्यानुसार ईव्हीएममध्ये चिन्ह लोड करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चिन्ह लोड करणारं युनिट सीलबंद करावं आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावं, तसंच निकाल जाहीर झाल्यानंतर किमान 45 दिवस ईव्हीएमसह सीलबंद कंटेनर सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. त्याशिवाय निकाल जाहीर झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत उमेदवारांना संबंधित ईव्हीएमची पूर्ण चाचपणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार असेल. तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकामार्फत ही तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या टप्प्यात 3 मे पर्यंत अर्ज भरता येतील. यात राज्यातल्या 13 मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबईतले सर्व 6 मतदारसंघ ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघात या टप्प्यात मतदान होणार आहे. ईशान्य मुंबईतले भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. नाशिक लोकसभा मतदारसंघातून बाबाजी भक्त परिवाराचे शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. दिंडोरीतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जीवा पांडू गावित आणि सुभाष रामू चौधरी यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. पालघरमधून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजेश पाटील यांनी काल अर्ज भरला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करणारे साहित्यिक दिवंगत चिंत्रय खानोलकर उर्फ आरती प्रभू आणि प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांचं कायम स्मरण राहण्यासाठी कमशिप्र मंडळाच्या वतीनं चिंत्रय खानोलकर ललित कला केंद्र आणि वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंच उभारण्यात आला आहे. या वास्तूचा उद्घाटन सोहळा काल आरती प्रभू यांच्या स्मृतिदिनी सुप्रसिद्ध नाट्यकार शफाअत खान यांच्या हस्ते झाला. या ललित कला केंद्रात नृत्य, नाट्यसंगीत तसंच चित्रकला, शिल्पकला यासारख्या ललित कलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे. नवी मुंबईतल्या सी वूड्स परिसरात पाम बीच मार्गालगत असणाऱ्या तलाव परिसरात गेल्या गुरुवारी 5 फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक डॉ राहुल खोत यांच्यासह अन्य तज्ज्ञांनी या तलाव परिसराची काल पाहणी केली. तलावात साचलेल्या गाळात अडकल्यामुळे तसंच पथदिवे बदलल्यामुळे पक्ष्यांची दिशाभूल झाली असावी आणि त्यामुळे काही पक्षी पहाटे रस्त्यावर उतरले असावेत अशी प्राथमिक शक्यता असल्याची माहिती बीएनएचएसएसचे डॉ खोत यांनी यावेळी दिली. हे सर्व तज्ज्ञ आपला अहवाल मँग्रोव्ह सेलचे प्रमुख आणि अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक व्ही एस रामाराव यांना सादर करणार आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाड्यामध्ये वाडा भिवंडी महामार्गावर काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. मध्यधुंद टेम्पो चालकानं दुचाकीस्वारांना धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. हवामान. कोकणात आज हवामान कोरडं, उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात सुमारे 60% मतदान. उर्वरित टप्प्यांसाठी प्रचार आता शिगेला. पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा. व्हीव्हीपॅट यंत्रांच्या 100% पडताळणीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि कोकणात आज हवामान कोरडं आणि दमट तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.